حج یا محنت لا. چوتھا شنیوار اپلا انوشنگک سادھنیتا دیوسا ہے. आज आपण जी अनुषंगिक साधना करणार आहोत त्या अनुषंगिक साधनेचा आपल्याला तेवढा कदाचित सराव नसेल. आपण ध्यानाच्या संदर्भातली साधना केलेली आहे, नामाच्या संदर्भातली साधना केलेली आहे. तत्वम पदार्थ चिंतन ही वेदांतातली अतिशय महत्त्वाची आणि खरं म्हणजे पहिली साधना म्हणून सांगितलेली आहे. आज आपण चिंतन करत करत तद्रूपता अशा प्रकारे अभ्यास करणार आहोत. मी अशा करता म्हटलं की ही साधना आपण फारशी केली नसेल. याचं कारण असं की आपण जास्तीत जास्त ध्यान आणि नाम अशाच प्रकारच्या साधना केलेल्या आहेत आणि डोळे मिटून सर्व वृत्ती चित्तवृत्ती चिंतनाच्या पदाशी समरस करण्याचा असा प्रयत्न कदाचित आपण केला नसेल. कोणी कोणी अशा प्रकारे साधना केलीही असेल पण अशा करता मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगतोय की तुम्हाला चांगला प्रयत्न करायला लागेल. चिंतनावर अनुषंगिक साधना याचं जे काव्य आहे ते मी वाचून दाखवतो. ज्ञान देव एकनाथ तुकाराम श्री समर्थ भागवत गीता ग्रंथ सर्व एकची सांगती अक्षय अविनाश तत्व जगद रूपे झाले व्यक्त व्यक्ता व्यक्ती ब्रह्म शाश्वत भरवणी राहिले शुचित अंतकरण करुणी सद्गुरु स्मरण चिंतनाचे साधन चोखाळावे भले सच्चिदानंद घन परमात्मा अक्षर अव्यक्त जगदात्मा तोची सोहम भावे मी आत्मा चिंतावे भले ऐशा चिंतनी रमोन मुरोनी रहावे आपण सहजे लाभे समाधान चिंतने चिंतने तद्रूपता देह बुद्धीचा विसर वृत्ती होये आत्माकार प्रगटे जगदाधार साक्षात जगतपती दोन्ही एक व्यक्ता व्यक्त गुणागुण तर्क व्यर्थ भेद व्यर्थ द्वैता द्वैत सरसगट परमात्मा आता डोळा जे देखावे की कानी हन ऐकावे अथवा नेत्री पहावे की वाचेने वानावे मनबुद्धीचे व्यापार दावी ती निरंतर एक आत्माची साचार दुजे काही न दिसे चिदानंद परिपूर्ण ब्रह्मभावाचे स्फुरण सहज विदेहपण जन्म मरण संपवी स्वामी मकरंदनाथ चिंतनी नित्य रमत निजानंदे तृप्त होत निज गुह्य सांगतसे अशा प्रकारचे हे काव्य आहे. आपण साधना करणार आहोत. या साधनेसाठी आपण प्रथम सर्वजण डोळे मिटून बसूया. अत्यंत निश्चल बसण्याचा आणि निश्चलतेबरोबर मन देखील अत्यंत शांत असण्याचा असा अनुभव आपल्याला घ्यायचा आहे. नुसतं बसल्या क्षण कुठलाही विचार नाही. विचाराखेरीज राहा, मनाखेरीज राहा. वृत्ती तरंग उठू देऊ नका. शब्दाचं उच्चारण होऊ देऊ नका. विचार शब्दाच्या सहाय्याने प्रकट होतात. शब्द उच्चारू नका मनात. असंच राहायचं आहे. शब्दाशिवाय विचाररहित विचाररहितते मध्ये आता प्रथम विचार येऊ दे सद्गुरु कृपेचा. सद्गुरूंना आठवा. सद्गुरूंचं रूप त्यांची मूर्ती त्यांचे प्रेममय नेत्र दृष्टी सद्गुरूंचा मंतरलेला सहवास। सद्गुरूंच्या भोवतीचं स्वर्गीय वातावरण, सद्गुरूंचा अनुग्रह, सद्गुरूंचा उपदेश, सद्गुरूंनी दाखवलेली तत्वम सोहम सहा श्रुतीची खूण, ज्याला क्षय नाही असं अविनाशी अक्षय परमात्मा तत्व, जगत रूपाने नटलेला आहे, जगतामध्ये आपणही येतो, त्यामुळे आपल्यामध्येही अक्षय अविनाशी तत्व नटलेलं आहे। अव्यक्त व्यक्त रूपाला आलेलं आहे, अर्थात अव्यक्तालाही ब्रह्म भरून उरलेला आहे आणि व्यक्तामध्येही ब्रह्म ओतप्रोत भरलेला आहे। आपल्याही सगुण व्यक्त रूपामध्ये ब्रह्म ओतप्रोत भरलेला आहे। ज्ञानदेव एकनाथ तुकाराम समर्थ भागवत उपनिषद गीता यांनी ही एकच गोष्ट सांगितलेली आहे. परमात्मा अक्षय अविनाशी जगत रूपाने नटला. अव्यक्त ब्रह्म व्यक्त रूपाने आले. जगत रूपामध्ये आपणही आहोत, अर्थात आपल्यामध्येही अक्षय अविनाशी अव्यक्त ब्रह्म तत्व आहे. आपणही त्या ब्रह्म तत्वाचे झालेले आहोत. या विचाराचं पुन्हा पुन्हा चिंतन करा. अंदाजे 5 वेळेला आता तुमच्याशी तुम्हाला हे चिंतन करायचं आहे. मी बोलणार नाही.
शेवटचे आवर्तन माझ्याबरोबर सर्व कृती अक्षर अविनाशी परमात्मा जगत रूपाने नटलेला आहे. अव्यक्त ब्रह्मतत्व व्यक्त दशेला आलेला आहे. व्यक्त जगत रूपामध्ये मीही आहे, अर्थात अक्षर अविनाशी परमात्मा माझ्यामध्ये नटलेला आहे. अव्यक्त ब्रह्मतत्वच मी आहे. परमात्मा सत् स्वरूप आहे. केवळ अस्तित्व मात्र अविनाशी म्हणजे सत्. परमात्मा माझ्यामध्येही ओतप्रोत भरलेला आहे. म्हणून परमात्म्याप्रमाणे मीही सत् स्वरूप आहे. अर्थात मीही केवळ अविनाशी अस्तित्व मात्र आहे. माझ्याबरोबर तीव्र चिंतन करा. परमात्मा सत् स्वरूप आहे. केवळ अविनाशी अस्तित्व मात्र असा आहे. परमात्मा माझ्यामध्ये ओतप्रोत भरलेला आहे. अर्थात मी परमात्मा आहे. म्हणून मी सत् स्वरूप आहे. केवळ अविनाशी अस्तित्व मात्र असं आहे. एक चिंतनाचं असंच आवर्तन तुम्ही तुमच्या मनाशी करा. केवळ अविनाशी अस्तित्व मात्र असा परमात्मा चित स्वरूप आहे. अर्थात चैतन्य स्वरूप. ज्ञान स्वरूप. शुद्ध जाणीव स्वरूप आहे. परमात्मा माझ्यामध्ये ओतप्रोत भरलेला आहे. केवळ अविनाशी अस्तित्व मात्र सत् स्वरूप असा मीच चित स्वरूप देखील आहे. चैतन्य मात्र ज्ञान स्वरूप. शुद्ध जाणीव स्वरूप. स्वरूप मी आहे. करा चिंतन, दोन वेळ दोन आवर्तन करा. दोन आवर्तन झाल्यानंतर एक शेवटचं आवर्तन परत माझ्यावर तुम्ही सगळे करा. केवळ अविनाशी अस्तित्व मात्र सत् स्वरूप परमात्मा चित् स्वरूप आहे. चैतन्य मात्र ज्ञान स्वरूप